गुरुणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। जे करामती दाखविती ते ही गुरु म्हणीजे ती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते। सभा मोहन भुररे चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती। सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टी बंधने लागवेग अभिलाषाचा। साहित संगीत राग ज्ञान, गीत नृत्य तानमान, नाना वाद्ये सिकविती जन तेही एक गुरु। विद्या सिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी ते विद्या सिकविती। जे यातीचा जो व्यापार सिकविती भरावया उदर, तेही गुरु परिसाचार सद्गुरु नभेती। आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, परी पैल पार पाविता तो सद्गुरु वेगळा। गायत्री मंत्राचा उच्चारू सांगे तो आचार तो साचार गुरु, परी ज्ञाने विण पैल पारू पाविजेत नाही। एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु म्हणती जनी। एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्या गुरु, एक कुविद्या गुरु, एक असद गुरु, एक याती गुरु दंड करते। एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देव गुरु, एक बोलीजे जगत गुरु सकळ कळा, ऐसे हे 17 गुरु। याही वेगळे आणिक गुरु ऐक तयांचा विचारू सांगी जेल। एक स्वप्न गुरु, एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वये गुरु आपुला आपण। जे जे यातीचा जो व्यापारू तेते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे। असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे। नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरुचे लक्षण जाणीजे श्रुती। हा 5वा दशक, दुसरा समास, त्याच्यातल्या पहिल्या 8 ओव्या आणि नंतरच्या 66 पासून शेवटच्या ओव्या आपण वाचल्या। आत्मनिवेदन भक्ती यथार्थपणे पाहिल्यानंतर दासबोधामध्ये आलेली आणि दासबोध ग्रंथाची प्रस्तावना त्या निमित्ताने पाहिल्यानंतर, आता परमार्थ जो आत्मनिवेदन भक्तीकडे घेऊन जातो आणि ध्यानाच्या अंतिम अनुभवाकडे घेऊन जातो, तो परमार्थ पाहायला आपण सुरुवात केली। परमार्थामध्ये जसे गुरु आवश्यक आहेत, तसे सर्वच क्षेत्रात गुरु आवश्यक आहेत। गुरूंशिवाय ज्ञान हे कदापि लाभत नाही. आणि गुरूंची ओळखणं होणं, गुरूंचं सन्निधान लाभणं, गुरूंनी आपलं म्हणणं आणि गुरूंनी आपल्याजवळ असणारी विद्या उदार हस्ताने देणं याच्यामध्येच हित आहे शिष्याचं. जर गुरु असं करतील ना तर कोणतीच विद्या पुढे जाणार नाही, कोणतीच विद्या नाही. त्यामुळे गुरूंची आवश्यकता ही अधोरेखितच आहे. गुरूंशिवाय ज्ञान नाही. कोणतंच ज्ञान त्या क्षेत्रातला जो अनुभवी आणि पारंगत आहे त्याच्याकडूनच घ्यायला लागतं, त्याच्याशिवाय ज्ञान मिळत नाही. केवळ ग्रंथांमधून ज्ञान मिळतं हे अशक्य आहे, केवळ ग्रंथांमधून. याचं कारण वाचणं आणि बुद्धीमध्ये ठसणं ही क्रिया देखील घडते मनुष्याच्या जीवनामध्ये, वाचणं आणि ठसणं. पण वाचणं आणि आपल्याला अवगत होणं याच्यापेक्षा कोणीतरी सांगणं, ते एकाग्र चित्ताने ऐकणं, त्याचं श्रवण करणं आणि ते अंतरी ठसणं हे जास्त परिणाम करतं. असं असल्यामुळं गुरु, कोणत्याही क्षेत्रातले गुरु, ही आपल्याकरता म्हणजे त्या अभ्यासाचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांकरता अतिशय अवश्यम भावी अशी संस्था आहे. जर गुरु नसतील एक, किंवा गुरूंनी ज्ञान देणं नाकारलं हे दोन, गुरूंची ज्ञान देण्याची इच्छा नाही तीन, तर शिष्याची धडगत नाही. असं असल्यामुळंच सर्व प्रकारचं ज्ञान उपलब्ध असण्याच्या आजच्या काळामध्ये देखील शिकवणं आणि शिकणं या प्रकारचं ज्ञानच तशा प्रकारे आपल्या मुलांना पुढं नेणं हे प्रत्येकाला आवश्यक वाटतं. समर्थांनी सद्गुरु लक्षणं, सद्गुरूंची ओळखणं होण्याच्या आधी गुरु म्हणून ज्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पनांबद्दल विचार व्यक्त केला. सर्वसाधारण शिक्षक, गुरु आणि सद्गुरु अशा तीन, ज्या तीन प्रकार आहेत, कॅटेगरीज आहेत, त्यांना गुरु म्हणण्याचाच प्रघात आहे. जो शिक्षक आहे तो गुरुच असतो. शिक्षकाचं ज्ञान मर्यादित असतं, त्याच्यापाशी जेवढं ज्ञान असतं तेवढं ज्ञान तो देतो आणि त्याचा मोठा उपकार आहे. अगदी बालवाडीपासून आपल्याला जर आठवत असेल तर सगळ्या प्रकारच्या गुरूंची आवश्यकता आहे. अगदी शिक्षक म्हटलं तरी शिक्षकाचं काम अतिशय पवित्र आहे. शिक्षक हा उपकार करताच आहे, शिक्षक गरजेचा देखील आहे आणि शिक्षक ज्ञानदाता या भूमिकेतून काम करणारे आहेत. अगदी अक्षर ओळख असल्यापासून शिक्षक, शिक्षकाशिवाय ज्ञान नाही. शिक्षकाचं ज्ञान हे मर्यादित असतं, शिष्याला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नेऊन सोडणं आणि त्याच्या पुढचे शिक्षक लाभणं, अशा प्रकारे शिक्षक आणि विद्यार्थी याचं ज्ञान पुढे जात असतं. शिक्षक जे ज्ञान देतात त्या ज्ञानाने शिक्षक आणि विद्यार्थी, शिक्षक ही त्याचं ज्ञान देण्याच्या करता म्हणून त्याचं ज्ञान प्रदान करण्याकरता म्हणून विद्यार्थ्याकडून काही अर्थार्जन करतात. शिक्षकालाही गरज असते, विद्यार्थ्यालाही गरज असते. शिक्षक हा पेशा त्या तऱ्हेने आहे आणि शिक्षक हा ज्ञान जरी देणारा असला तरी देखील शिक्षक हा विकारवान असू शकतो. विकारांच्या पलीकडे गेलेलेही शिक्षक असतात, पण शिक्षक कधी कधी विकारी देखील असू शकतो. शिक्षक कधी कधी धनाचा लोभी देखील असू शकतो. शिक्षक कधी कधी जेवढं धन तेवढं शिक्षण अशा बेतानी देखील शिकवू शकतो. तर सर्वसाधारणपणाने गुरु ज्याला म्हटलं जातं तो शिक्षणाचंच काम करतो, पण गुरु हा जास्ती करून कला, विद्या, संगीत, वाद्य, नर्तन अशा अनेक गोष्टींना शिक्षक म्हणायच्याऐवजी गुरु म्हटलं जातं. हे जे गुरु असतात तर ते तुलनेनी सूक्ष्म विद्या देणारे असतात. त्यांच्याकडे त्यांचं ज्ञान म्हणजे कला किंवा विद्या ही अगाध देखील असू शकते. शिक्षक जसे विकारी असतात तसे गुरु देखील विकारी असू शकतात. शिक्षक शिष्याला सर्व विद्या प्रदान करतात तसे गुरुही शक्य आहे की सर्व विद्या किंवा कला प्रदान करतील, पण कधी कधी गुरु हातच राखून देखील विद्या प्रदान करतात. मी अशी एक गोष्ट वाचली आहे की जपानमध्ये धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून एक शिष्य गुरूंकडे जातो आणि गुरूंकडे जवळपास 14-15 वर्ष राहून तो सगळी धनुर्विद्या आत्मसात करतो. आता त्या शिष्याला गुरूंकडून धनुर्विद्या आत्मसात करायची राहिलेली नसते. एके दिवशी शिष्याला असं वाटतं, ही सत्य गोष्ट आहे, एके दिवशी शिष्याला असं वाटतं की गुरु आपल्याकरता अडथळा आहेत, कारण गुरूंचा नावलौकिक मोठा आहे. आपल्याला जर गुरु व्हायचं असेल तर हे गुरु नसले पाहिजेत, हे गुरु जर नसतील तर आपल्याला गुरु मानलं जाईल. आणि गुरु लाकडाची मोळी घेऊन चाललेले होते, काहीतरी कामं चाललेली होती आणि शिष्यांनी वेध घेतला, गुरूंवर शरसंधान केलं. गुरूंनी ती जी मोळी होती ती मोळी इतकी चमत्कारिक रीतीने फिरवली की तो बाणही उडून पडला. एवढंच नव्हे तर त्या मोळीतली 4-5 अणकुचीदार लाकडं शिष्याला बद्ध करती झाली, बांधून ठेवती झाली. गुरु शिष्याला असं म्हणाले की मला माहीत होतं की एके दिवशी माझ्यावर माझ्याच विद्येचा प्रयोग कदाचित तू करशील, म्हणून ही एवढी एकच विद्या मी तुला शिकवलेली नव्हती. जसे गुरु हे सर्व विद्या देतीलच असं नाही, तसा शिष्य देखील गुरूंच्या ठिकाणी कायमचा आणि प्रामाणिक नम्र राहीलच असं सांगता येत नाही. कलेमधले जे गुरु असतात ते गुरु जोपर्यंत आपण कार्यरत आहोत तोपर्यंत कधी कधी शिष्याला संपूर्ण पुढे येऊ देत नाहीत असं देखील घडतं. गुरूंनाच कार्यक्रम करायचे असतात. त्यामुळं शिष्याची कितीही आकांक्षा असली तरी गुरु शिष्याला पुढे येऊ देत नाहीत असंही होऊ शकतं. शिष्याला पुढे नेणारे गुरु आहेत, पुढे न नेणारे देखील गुरु आहेत. परमार्थामध्ये देखील शिक्षक आहेत. मी एका ठिकाणी गेलो होतो, तिथं त्यांनी मला त्यांच्या कार्याची ओळख करून दिली. ते ज्ञानेश्वरीच्या संदर्भातच कार्य करतात. त्यांनी प्रत्येक अध्यायावर प्रश्नमालिका तयार केलेली होती, प्रत्येक श्लोकांवर प्रश्न काढलेले होते आणि ते अध्याय शिकवायचे, शिकवतात, त्याच्यावर प्रश्न काढतात, टिपा लिहा, गाळलेल्या जागा भरा, जोड्या जुळवा. आणि ही ज्ञानेश्वरी अधिक अवगत व्हावी असा ते प्रयत्न करतात. प्रयत्न तर स्तुत्य आहे, चांगला आहे. अनेक ग्रंथांचा अशा प्रकारे अभ्यास केला जातो. थोडक्यात उत्तर द्या, विस्तृत उत्तर द्या. तर पारमार्थिक ग्रंथ देखील शिक्षकाच्या थाटाने शिकवणारे गुरु आहेत. पारमार्थिक ग्रंथ हे प्रवचनकार तयार करण्यासाठी म्हणून शिकवणारे देखील शिक्षक आहेत. अनेक संस्था अशा आहेत की ज्या कीर्तनकार तयार करणं असा त्यांचा हेतू असतो, प्रवचनकार तयार करणं असा त्यांचा हेतू असतो आणि तिथं जे शिक्षक असतात त्यांना गुरुच म्हटलं जातं. या गुरूंना साधनेविषयी कोणतीही कल्पना नसते. ते अस्खलित उत्तम कीर्तन करू शकतात, प्रवचन करू शकतात, ते प्रबोधन देखील करतात. हे जे शिक्षक आहेत ते शिक्षक जे विद्यार्थी तयार करतात ते विद्यार्थी देखील गावगन्ना फिरून कीर्तन करतात, प्रवचन करतात. पण ती गोष्ट शिक्षकांपासून गुरूंपर्यंत जाणं ही फार मुश्किल गोष्ट राहते. कारण गुरु अनुभवाचा पाहिजे, गुरु साधना करणारा पाहिजे. शब्द ज्ञान जे आहे तर ते शिकवणं. आमच्या ऑफिसमध्ये एक जण होते, ते उपनिषदाच्या क्लासला जायचे, कोणत्या तरी कॉलेजमध्ये असणाऱ्या क्लासरूममध्ये हा क्लास भरायचा आणि उपनिषदांचा अभ्यास हे त्या प्रकारेच तिथं केला जात असे. शब्द, शब्दाची फोड, त्याचं व्याकरण, धातू, त्याचा अर्थ आणि मग कसा नेमका शब्द वापरलेला आहे, याच्याऐवजी दुसरा शब्द वापरला असता तर काय परिणाम झाला असता. जी सहज सांगितलेली गोष्ट आहे, गुरु शिष्याचा संवाद म्हणून उपनिषद आहेत. सद्गुरूंच्या पायापाशी बसून त्यांच्याकडून ज्ञान घेतलं, ते सहज बोलले, ते सद्गुरूंच्या जवळ बसून शिष्यांनी स्वीकारलं, त्याला श्रुती असं म्हणतात. म्हणजे सद्गुरूंकडून जे ऐकलेलं होतं ते शिष्यांनी लिहून ठेवलं, याला उपनिषद म्हणतात. ही उपनिषद शिक्षकी पेशाने शिकवणारे देखील आहेत. आणि गणेशनाथ महाराज उपनिषदावर निरूपण करायचे, स्वामीजींनी उपनिषदावर निरूपणं केलेली आहेत. ही शिक्षकी पेशांनी केलेली निरूपणं नाहीत, तर सद्गुरु म्हणून केलेली निरूपणं आहेत. त्याच्यामध्ये काही फरक आहे. हा काय नेमका फरक आहे? सर्वसाधारणपणाने असं होतं की ज्ञानी पुरुषाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते ज्ञान हळूहळू अवगत होतं, ती भाषा हळूहळू कळायला सुरुवात होते, त्या संकल्पना हळूहळू कळतात, पुढे पुढे जरा पक्क्या झाल्यासारख्या होतात. एवढंच नाही तर स्वामीजींकडे आम्हाला असं होत असे की स्वामीजी आता असा विषय मांडल्यानंतर कोणत्या ओव्या सांगणार आहेत हे देखील कळायचं. पण स्वामीजी कोणत्या ओव्या सांगणार आहेत हे कळलं म्हणून कोणत्या बोधातून सांगणार आहेत हे कळणं कठीण आहे, त्याच्या मागे जाणं हे कठीण आहे. त्यामुळे तिथपर्यंत व्यक्ती तयार होऊ शकते आणि ती तयार झालेली व्यक्ती ही स्वतः निरूपण करू शकते. परमार्थामध्ये हे घडतं. ते गुरु होऊ शकत नाहीत, ते शिक्षकच राहतात. वेगवेगळ्या कलांमध्येही असं घडतं की नृत्याचे धडे घेतो आहे शिक्षकांकडं आणि विद्यार्थ्यांना नृत्य देखील शिकवतो आहे. गाण्याचे धडे घ्यायला गुरूंकडे जातो आहे आणि त्याला विद्यार्थी देखील आहेत, तो इतरांना गाणं देखील शिकवतो आहे. जेवढं शिकलेलं आहे तेवढं शिकवायचं आहे. पण ती प्रतिभा जी आहे, जी गुरूंच्या ठिकाणी आहे, ती प्रतिभा निर्माण होणं, ती प्रतिभा अंगीभूत होणं हे फार कठीण आहे. आणि सर्वसाधारणपणाने शिक्षक, गुरु आणि तथाकथित सद्गुरु देखील याच्यात स्खलन होण्याचा मोठा धोका आहे, पतन पावण्याचा मोठा धोका आहे. शिक्षकाच्या एक मर्यादा आहेत, गुरूंच्या एक मर्यादा आहेत, सद्गुरूंच्या देखील मर्यादा आहेत. ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याये, मर्यादा असं समर्थ म्हणतात. असं सगळं सद्गुरूंपाशी असणं गरजेचं आहे. आणि जर सद्गुरूंपाशी असणं गरजेचं आहे तर शिक्षकांपाशीही असणं गरजेचं आहे, गुरूंपाशी असणंही गरजेचं आहे. पण साहित्य, संगीत, राग, ज्ञान, नृत्य, गायन याच्यातले गुरु स्खलन देखील पाहू शकतात विकारांमुळे. त्यांच्या अवतीभोवती वातावरणच असं असतं कलासक्त, आणि ती व्यक्ती बिचारी मनुष्य असते प्रथम, त्यामुळे तिचं स्खलन होऊ शकतं. हे सगळं सांभाळून आपलं स्वतःचं चरित्र आणि चारित्र्य उत्तम ठेवणं हे मोठं आव्हान आहे, शिक्षकांनाही आहे, गुरूंनाही आहे, सद्गुरूंना देखील आहे. समर्थ म्हणतात जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजे ती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्ष दाते. एखादी करामत जर पाहिली तर फारच आश्चर्य वाटतं आणि त्यांच्यावर विश्वासच बसतो. पण जी करामत असते ती हात चलाखीच असते. श्रीलंकेतले एक अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा ज्यांनी चंग बांधलेला होता ते एका सद्गुरूंच्या मागे लागले भारतातल्या. आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की असं असं करून बाहीतून कोणीतरी मागून काही दिलेलं आहे. फॉरेन मेडचं घड्याळ असं हवेतून येईल कसं? जे सोनार बनवू शकतो अशी साखळी कशी येईल? पण मनुष्य आश्चर्यचकित होतो करामतीमुळं. त्यांचा हेतू चांगला आहे की वाईट आहे नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हात चलाखी करता हे मान्य करा. आश्चर्याचा धक्का बसला की विश्वास बसतो. आणि असा विश्वास ठेवल्यामुळं त्याच्या पुढं काय, त्यांचं जीवन परमार्थाच्या मार्गावरून गेल्याचं तर कोणाचंच दिसलं नाही. ज्यांना ज्यांना असा प्रसाद मिळाला, अंगठी मिळाली, लॉकेट मिळालं, घड्याळ मिळालं, अगदी कापूर का होईना मिळाला, अशी हवेतून निर्माण नाही करतायत. स्वामीजी हेच सांगत होते, सद्गुरूंनी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी देखील करामती करता कामा नयेत, असं समर्थ दासबोध आपण वाचतोय. स्पष्ट म्हणणं आहे, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्ष दाते. त्या करामतीला ज्यांना ती दाखवली ते परमार्थाच्या मार्गावरून पुढे चालत गेले असं होऊ शकत नाही. ज्या गोष्टीकरता आला आणि भुलला त्याच्या पुढे तो जाईल कसा. सभा मोहन भुररे चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके, असंभाव्य सांगती. सभेला सभा मोहन, सभा भुलून टाकणं आपल्या वक्तृत्वाने, असं जरी असलं तरी ते सद्गुरु होऊ शकत नाहीत असं समर्थ म्हणतात. चेटूक करणं किंवा साबर मंत्र, शाबरी मंत्र सांगणं, भूतबाधा, अडचणी, वास्तुदोष, पूर्वजांचा दोष, आपल्याच जन्मपत्रिकेत असलेल्या आपल्या कर्मांचा दोष, असं घालवतो म्हणतात. तुमचं भूत भविष्य वर्तमान सांगतात, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती, सांगती औषधी प्रयोग. आणि बरेचसे गुरु नंतर औषध बनवायला लागले, बरेचसे गुरु हे लोकांच्या भल्याकरता म्हणून, आणि ती कोणती, आयुर्वेदिक, आयुर्वेदिक औषधाच्या मार्गाने गेले. समर्थांना तेव्हाच माहीत होतं, याचं कारण तेव्हाही कदाचित असे लोक असणार. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, तुमचं सोनं काय दुप्पट करून देतो का किती चौपट, किंवा तुमची तांब्याची साखळी सुवर्णाची करून देतो, पण आधी त्या दोन बांगड्या द्या त्या, आणि ती तांब्याची साखळी बरोबर ठेवायला लागते. धातूचं सुवर्ण करणं, दृष्टीबंधने लाग वेग अभिलाषाचा, आणि दृष्टीबंधन, मी गाणगापूरला गेलो तेव्हा दोन प्रकारचे लोक, दोन, एक एक असे होते की तो छोटी ब्रीफकेस घेतलेला तरुण मुलगा येऊन बसला गाडीत, आणि तिथं बरेच लोक चढले, तिथं अवतीभोवती बसलेले होते. दृष्टीबंधन सांगतोय, त्यांनी आल्यावर सुटकेस कॅट काढला पत्त्याचा आणि पत्ते सगळे मांडले, तीन अन तीन सहा अन तीन नऊ, नऊ पत्ते मांडले. आणि तो म्हणाला याच्यात हे असे मिटवल्यानंतर परत पालथे टाकल्यावर बदामची राणी जो दाखवेल, बदामची राणी, त्याच्यात बदाम राणी होती. तर तुम्ही पाच लावा वीस मिळतील, एक लावा चार रुपये मिळतील, एकाला चार, पाचाला वीस, पन्नासला दोनशे, असं बोलत होता. आणि मांडले, कोण त्याला दाद देणार, मांडले परत खेळा खेळा म्हणत होता. मग वर बसलेल्या एका माणसानी पाच रुपये लावले आणि बदामची राणी ही आहे म्हणून सांगितलं, पालथा घातलेल्या पत्त्यात होती, वीस रुपये दिले. अजून कोणीतरी उभ्या असलेल्या माणसानी परत लावले पैसे, चौपट दिले. आमच्या समोर बसलेला प्रवासी त्यालाही लावावेसे वाटले. तर त्यांनी ती बदामची राणी लोकांनी लावावेत म्हणून ती जरा दुमडली देखील, बघा आता तरी लावा म्हणाला. आणि दोघा चौघांनी असे पैसे मिळवले, आम्हाला दिसत होती की दुमडलेला पत्ता कोपऱ्यातला बदामची राणी. त्यांनी सांगितलं हा पत्ता, त्यांनी काढला, कसा काढला, सरकन दुसराच पत्ता निघाला. 10 रुपये जप्त. 10 रुपये जप्त. अजून कोणीतरी लावले, जप्त. कोणीतरी लावले, मिळाले. आणि मग असं आता कोणीच खेळत नाही म्हणल्यावर तो उठला, दुसरीकडे गेला, आणि जे ज्या सगळ्यांनी पैसे मिळवले तेही एक एक करून निघून गेले. ते दुसरीकडे कुठेतरी जाऊन कोंडाळ करून बसतात, त्यांना तसे पैसे मिळतात. आणि एक साधू असा दिसला की तिकीट चेकर आला तेवढ्यात अक्कलकोट सोडल्यावर, तर त्यांनी त्याच्याजवळ तिकीट नव्हतं, बाकीच्या सगळ्यांचं तिकीट, तो साधू होता, तिकीट नव्हतं. तर त्यांनी त्याच्यात त्या कफनीच्या तिथून पैसे काढले आणि 10 रुपयाच्या नोटा होत्या, त्या नोटा असं करायला लागल्यावर त्या बऱ्याच नोटा त्याच्यातल्या त्यांनी काय दंडाची रक्कम आहे ती त्याला दिली आणि उरलेले ठेवून दिले पैसे. ती दंडाची रक्कम त्यांनी आपल्या चेकरनी बॅगेतही टाकली आणि सगळ्या डब्यात फिरून तो हिशोब करायला लागला तर तेवढीच रक्कम कमी. तो परत आला, तू दिले की नाही, दिले म्हणाला, सगळ्यांच्या समोर दिले, तेवढीच रक्कम कमी. आणि त्याच्यापाशी अगदी थोड्या नोटा आहेत असं वाटत असताना त्यांनी त्याच्यातूनच हे करून, म्हणजे 3-4 नोटा असाव्यात तर 5 नोटा काढून दिल्याचं आम्ही सगळ्यांनी पाहिलं. प्रवचनाच्या निमित्ताने मी तुम्हाला गोष्टी सांगत नाहीये. सभा मोहन भुररे चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. एक साधू आला स्वामीजींकडं, स्वामीजी काउंटरवर उभे होते आणि स्वामीजींना म्हणाला की ही धुनी मुठीत ठेवा. स्वामीजींनी हात केला, ते काय अंगारा हातात स्वामीजींच्या त्यांनी दिला आणि त्यांनी हात स्वामीजींचा धरला आणि म्हणाला आता उघडा. उघडल्यानंतर खरंच मोगऱ्याची फुलं होती, मोगऱ्याची फुलं. स्वामीजी म्हणाले काय पाहिजे, तर त्याला पैसे पाहिजे होते. ते मोगऱ्याची फुलं दिली. स्वामीजी म्हणाले मातीची फुलं, फुलाची माती आणि भुलणाऱ्यांपैकी मी नाही म्हणाले, तू पुढे जा. या निमित्ताने पैसे मिळवतो मी बाबा, तुला पैसेही देणार नाही. सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टी बंधन लाग वेग अभिलाषाचा. साहित संगीत राग ज्ञान, गीत नृत्य तान मान, नाना वाद्ये शिकविती जन तेही एक गुरु. हे गुरुच आहेत, गुरूंचं काम हे पवित्रच आहे. जरी काही अशा गुरूंवर टीका केली असली तरी सर्वसाधारण गुरु हे तुमच्या जीवनाचं उन्नयनच करतात, त्याकरताच आहेत. शिक्षक असले, गुरु असले तरी देखील. समर्थांचा सांगण्याचा मतलब एवढाच आहे की हे सद्गुरु मानू नका. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नानापरी, का पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती. आणि पोट भरण्याची आवश्यकता आहे, काही ना काहीतरी विद्या संपादन करून आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाहन करावं याची गरज आहे आपल्याला. त्यामुळं विद्येचीही गरज आहे, गुरूंचीही गरज आहे. जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर, तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती. समर्थांना टीका करायची नाहीये, पण त्यांना सद्गुरूंनी एवढी महत्ता देऊ नका एवढं समर्थ सांगतायत, आणि भुलू नका फसू नका असं समर्थ सांगतायत. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता, पहिले गुरु तेच आहेत, तरी पहिलं पार पाववीता तो सद्गुरु वेगळा. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्व यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेर भुज्जिता मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.